चीनी मंडी .com पॉडकास्ट।
हुमणी अळीला रोखण्यासाठी साखर कारखान्याचं मार्गदर्शन। उसावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव असल्यामुळं शेतकऱ्यांची आणि साखर कारखानदारांची चिंता वाढली आहे। किडीमुळं ऊस उत्पादनात आणि परिणामी साखर उत्पादनात मोठी घट होणार आहे। जिल्ह्यात सातपुडा सहकारी साखर कारखान्यानं याची गंभीर दखल घेतली असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे। साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पी आर पाटील यांनी ही माहिती दिली आहे। किडीचा नायनाट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं पाटील यांनी सांगितलं। पाटील म्हणाले, हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रयोग केले जात आहेत। यासाठी औषध उपचारांनीच किडीचं समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न सुरू आहे। सातपुडा साखर कारखान्यानं यात पुढाकार घेतला असून लाईट ट्रॅप तसंच सापळे लावून हुमणीचे भुंगे पकडण्याचा प्रयत्न आहे। त्यासाठी साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी अजितकुमार सावंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत। हुमणी भुंगे आणि अळी अशा दोन्ही स्वरूपात दिसत आहे। अळी स्वरूपातील किडीसाठी मेटेरायडियम 200 रुपये लिटर अशा दरानं उपलब्ध करून दिलं आहे। एकरी 200 लिटर पाण्यातून त्याची फवारणी करायची आहे। याचं रीतसर प्रशिक्षण देण्यात येत आहे। साखर कारखान्याच्या सभासदांनी यासंदर्भात ऊस विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। तसंच लागण केलेल्या ऊसाची जात, त्याचं क्षेत्र याची नोंदही कारखान्याकडे करण्याचं आवाहन पाटील यांनी केलं आहे। सभासदांनी कारखान्याचे ऊस विकास अधिकारी गणेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा, तसंच गटनिहाय लागण हंगाम 2018-19 ऊस नोंदीच्या याद्या गाववार प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। याबाबत नोंद केलेल्या ऊसाची जात, क्षेत्रफळ आणि नोंदीची तारीख पडताळणी करून काही हरकत असल्यास गट कार्यालयात लेखी स्वरूपात आपली हरकत नोंदवावी, असं आवाहनही कारखान्याचे कार्यकारी संचालक पी आर पाटील यांनी केलं आहे।